चीनीमंडी.com पॉडकास्ट। नवा शहर साखर कारखान्याला ऊस थकबाकीसाठी 15 करोड रुपयांचा निधी जाहीर। आमदार अंगद सिंग यांनी सांगितले की प्रदेश सरकारकडून नवान शहर साखर कारखान्याला 15 करोड 9,80,000 रुपयांचा निधी जारी करण्यात आलेला आहे, ज्यामुळे हंगाम 2019-20 जवळपास 76% थकबाकी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। त्यांनी दिलासा दिला की उर्वरित थकबाकीही लवकरच दिली जाईल। प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या ऊसांवर इन्सेंटिव्ह साखरही दिली जात आहे। याशिवाय कारखान्याची दुरुस्ती आणि मेंटेनन्सचेही काम सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून कारखाना गाळपासाठी तयार होऊ शकेल। यावेळी कुलदीप सिंग राणा हे उपस्थित होते।